आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तुटवड्याच्या भीतीनं घरगुती वापराच्या सिलेंडरच्या मागणीत सुमारे 25% वाढ. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं केंद्र सरकारचं आवाहन. पाईप गॅसच्या वापरावर भर. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत सादर. बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांना 7 वर्षाच्या कारावासाची तरतूद. पूर्वप्राथमिक शाळा प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेऊ नये याकरता राज्य सरकार नियम करणार. आणि देशातल्या शेअर बाजारात पडझड सुरूच. सेन्सेक्स आणि निफ्टी 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर. देशाची एलपीजी सिलेंडरची दैनंदिन गरज 50-55 लाख असताना आता ही नोंदणी 70 लाखांपर्यंत गेली आहे. अफवांवर विश्वास ठेवल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि गरजेपेक्षा जास्त सिलेंडर खरेदी करू नये असं आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी केलं आहे.
एलपीजी के संबंध में मैं कहना चाहूंगी कि ये एक इशू ऑफ कंसर्न है हमारे लिए, खासकर जब हमारा मुख्यतः जितना भी आयात हो रहा है उसमें एक मेजर पोर्शन स्ट्रेट ऑफ हॉर्मुज से आता है और वहां पर क्लोजर की वजह से थोड़ी सी मैटर ऑफ कंसर्न है. लेकिन इसके बावजूद भी किसी भी 25,000 डिस्ट्रीब्यूटर्स में कहीं कोई ड्राई आउट रिपोर्ट नहीं हुआ है. मैं आप लोगों के माध्यम से सभी देशवासियों से ये अपील करना चाहूंगी कि अफवाहों पर विश्वास न करें, पैनिक बाइंग न करें.
पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा सर्व ग्राहकांना सुरळीत सुरू आहे. अधिकाधिक ग्राहकांनी पीएनजीचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं.
हमारे मेजर अर्बन सिटीज और सेंटर में भी जो कमर्शियल उपभोक्ता है, भारत सरकार का ये प्रयत्न है कि वो भी जिनको अभी एलपीजी सप्लाई की वजह से जो दिक्कत का सामना करना पड़ रहा है, उन सभी उपभोक्ताओं से हमारी अपील है कि वो भी अपने लोकल एरिया के सीजीडी नेटवर्क, सिटी गैस डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क या जो भी उनका डीलर है उससे बात करें और पीएनजी कनेक्शन लें.
पेट्रोल डिझेलचा ही देशात कुठेही तुटवडा नसून अवैध विक्री साठेबाजीवर कारवाई केली जात असल्याचं त्या म्हणाल्या. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पूर्वेकडे 3 आणि पश्चिमेकडे 24 भारतीय जहाजं आहेत अशी माहिती बंदरं आणि नौवहन खात्याचे विशेष सचिव राजेश सिन्हा यांनी दिली. इंधन आणि वस्तूंच्या अखंड पुरवठ्यात अडथळा येऊ नये अशी मागणी इराणकडे केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्याशी काल दूरध्वनीवारे चर्चा केली आणि चर्चेतून सर्व मुद्दे सोडवण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांविषयीही प्रधानमंत्र्यांनी यावेळी काळजी व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा शेतकऱ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. आसाममध्ये गुवाहाटी इथं शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण करताना ते बोलत होते. सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18,640 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण पद्धतीनं जमा होणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 4,09,000 कोटीहून अधिक रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 आज विधानसभेत मांडण्यात आलं. धर्मस्वातंत्र्याचं रक्षण करणं, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी विधेयक मांडताना सांगितलं.
कुठल्याही एका विशिष्ट धर्माला टार्गेट न करता समाजातले जे साधे भोळे, विशेष करून गरीब लोक आहे, यांना अनेक वेळेस बळजबरीने किंवा कधी लालूच दाखवून, प्रलोभन दाखवून त्यांचा एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतरण करण्यात येते आणि नंतर मात्र त्या व्यक्तीला, त्या नागरिकाला त्या ठिकाणी मनस्ताप होतो, अशा वेळेस त्याला मदत झाली पाहिजे याच्याकरता हा कायदा त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे.
जबरदस्तीनं धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षाच्या कारावासाची आणि 1,00,000 रुपये दंडाची शिक्षा याची तरतूद यामध्ये आहे. गेल्या वर्षी दावोस इथं झालेल्या सामंजस्य कराराची किती प्रमाणात अंमलबजावणी झाली हे सांगणारी श्वेतपत्रिका सरकार काढणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत सांगितलं. यावर्षी 31,00,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार दावोस इथं झाले. यात 70-80% परकीय गुंतवणुकीचा समावेश आहे असं ते म्हणाले. महाविद्यालयांमध्ये 50% फी माफी किंवा मुलींसाठी 100% फी माफी लागू असतानाही प्रवेशावेळी शुल्क भरण्याची सक्ती केल्याच्या तक्रारी आल्या तर संबंधित संस्थांवर कठोर कारवाई केली जाईल. यासाठी प्रत्येक महाविद्यालयात शिष्यवृत्ती प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितलं. उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. अतिवृष्टीग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफीचा निर्णय सरकारनं घेतला आहे, मात्र ऑनलाईन फॉर्म भरताना परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असल्याचं कैलास पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं. यावर तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं मंत्र्यांनी सांगितलं. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात 12,000 कोटी रुपयांचा प्रचंड मोठा घोटाळा सुरू असून अधिकारी मंत्र्यांना अंधारात ठेवून सरकारी तिजोरी स्वच्छ करत असल्याचा आरोपही काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान केला. पूर्व प्राथमिक शाळेत प्रवेशाकरता प्रवेश परीक्षा घेऊ नये यासाठी सरकार नियम करणार असून खासगी बालवाड्यांच्या नोंदणीसाठी एक अधिनियम प्रस्तावित असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत सांगितलं. 20 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असावा असा नियम लागू केला जाणार आहे. राज्यात 12,733 पूर्व प्राथमिक खाजगी शाळा नोंदणीकृत आहेत. इतर शाळांनीही नोंदणी करावी असं आवाहन भुसे यांनी केलं. सर्व शिक्षण मंडळांच्या आणि माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असून ज्या शाळेत मराठी शिकवली जात नाही त्या संस्थेची मान्यता रद्द केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण झाल्यानं देशातले दोन्ही शेअर बाजार 11 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर पोचले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 75,000 खाली गेला असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 23,000 खाली जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज सेन्सेक्स 1,680 अंकांची घसरण नोंदवून 74,456 अंकांवर बंद झाला. निफ्टी 488 अंकांची घट नोंदवून 23,151 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलाचे वाढते दर, भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा युद्धाचा परिणाम यासारख्या कारणांमुळे शेअर बाजारात ही घसरण सुरू आहे. आखाती देशांमधलं युद्ध सुरू झाल्यापासून सेन्सेक्स 7,500 तर निफ्टी 2,000+ अंकांनी घसरले आहेत. पुढच्या वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिखर समितीची बैठक आज मुंबईत झाली. या कुंभमेळ्यात 34,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यातले 9,500 कोटी रुपये केंद्र सरकार तर 22,000 कोटी रुपये राज्य सरकार देणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
त्र्यंबकेश्वरला आम्ही आता नवीन कुंड स्नानासाठी त्या ठिकाणी तयार केलेला आहे. साधू महंत सर्व त्यांनी संमती दिली आहे की आम्ही त्या ठिकाणी स्नान करू आणि म्हणून कुठले स्टॅम्पेड होऊ नये, हा कुंभ स्वच्छ व्हावा, सुंदर व्हावा आणि सुरक्षित व्हावा यासाठी आमचा सगळा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून मला वाटतं त्या निमित्ताने सरकार सर्व अलर्ट मोडवर आहे, अधिकारी अगदी पूर्ण वेळ देऊन काम करतायत. जसं जसं अजून वेळ पुढे येईल तसं आम्हाला खूप काम या ठिकाणी करावं लागेल, पण ही सर्व कामं 34,000 कोटीची आम्ही वेळेच्या आतमध्ये या ठिकाणी पूर्ण करू.
नागपूर महानगरपालिकेचा 315 कोटी रुपये शिल्कीचा सुधारित अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त डॉ विपिन इटनकर यांनी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांना सादर केला. सद्यस्थितीत या अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ प्रस्तावित नसल्याचं त्यांनी सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तुटवड्याच्या भीतीनं घरगुती वापराच्या सिलेंडरच्या मागणीत सुमारे 25% वाढ. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं केंद्र सरकारचं आवाहन, पाईप गॅसच्या वापरावर भर. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत सादर, बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांना 7 वर्षाच्या कारावासाची तरतूद. पूर्व प्राथमिक शाळा प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेऊ नये याकरता राज्य सरकार नियम करणार. आणि देशातल्या शेअर बाजारात पडझड सुरूच, सेन्सेक्स आणि निफ्टी 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.